अरे बोलो, बजरंगबली की जय। आज हनुमान जयंती है। आज अतिशय पवित्र दिवस आहे। आज हनुमानजींचा वाढदिवस आहे आणि त्याचबरोबर श्यामानंद प्रभू यांचा आविर्भाव दिवस, तिरुभाव दिवस आहे। बन्शीवदन ठाकूर यांचा आविर्भाव दिवस आहे। आज बलराम रास यात्रा पण सुरुवात होतो। बलरामजींनी हा वसंत ऋतू आहे, वसंत वसंत रास त्याला म्हणतात। या काळामध्ये बलरामजींनी रासयात्रा केली होती, रासलीला केलेली आहे। आणि त्याचबरोबर 2002 आज 2020 18 वर्षापूर्वी निगडीमध्ये या ठिकाणी ब्रह्मचर्य आश्रमचा शुभारंभ झाला होता। तर 18 वर्ष झालेले आहेत आणि या ठिकाणी वामदेवांची लीलाही समाप्त होते आहे। या लीलेमध्ये अतिशय सुंदर लीला आहे। या लीलेमध्ये अनेक धडे घेण्यासारखे, शिकवणी घेण्यासारखे आहेत, उपदेश आहेत। तर या ठिकाणी सुखदेव गोस्वामी सांगतायत की सर्व काही पार पडल्यानंतर आता भगवान विष्णू जे आहेत, उपेंद्र, उपेंद्र हे नाव कशावर आलं? उप इंद्र, इंद्राचे छोटे भाऊ म्हणून उपेंद्र असं नाव पडलं वामन देवांना। त्रिक्रम एक नाव भगवंताचं आहे। या श्लोकामध्ये एक नाव दिलं उरुक्रम, ज्यांचे कार्य अद्भुत असतात त्या भगवंताला उरुक्रम या नावाने ओळखलं जातं, बोलवलं जातं। तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात या ठिकाणी की वशिष्ठ मुनी यांनी आपलं मत सांगितलेलं आहे की एखादा व्यक्ती ह्या वर्तमान काळामध्ये किंवा भविष्यामध्ये पृथ्वीवरील अणूंची संख्या गणणे शक्य नाही, तसे मर्थ मानवाला पूर्ण पुरुषोत्तम भगवान त्रिविक्रम श्री विष्णू यांच्या महात्म्याचे वर्णन करणे शक्य नाही। म्हणजे पृथ्वीवर किती अणू आहेत हे मोजणं एवढं शक्य नाहीये। ब्रह्माजी याच्या पुढे जाऊन सांगतात कदाचित एखाद्या वेळी जे वैज्ञानिक आहेत ते या पृथ्वीवरील अणूचे कण किती आहे ते मोजू शकतील, पण ते भगवंताची जी महती आहे ते मोजू शकणार नाहीत। ते 10व्या स्कंदात आपल्याला बघायला मिळेल पुढे। तर अशा कोणालाही तसे करता येणार नाही असं महान ऋषी वशिष्ठ मुनी यांचं मत आहे। तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतायत की भगवंत गीतेमध्ये सांगतात की एका अंशाने मी ह्या साऱ्या सृष्टीला व्यापून राहिलेलो आहे, पूर्ण पण नव्हे, एक अंश कण मात्र मी सारी सृष्टी व्यापून आहे। आणि ही सारी इतकी अद्भुत वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं जगामध्ये, ही पाहून आपण त्या भगवंताची महानता समजली पाहिजे। त्यासाठी फार डोकं लावण्याची गरज नाही आहे असं प्रभुपाद म्हणतात। पण जे वैज्ञानिक आहेत, शास्त्रज्ञ लोक आहेत, बुद्धिजीवी लोक आहेत, ते आपल्या तर्काद्वारे भगवंताला समजण्याचा प्रयत्न करतायत की भगवंत असे असतील, भगवान शक्ती अशी आहे किंवा ही अशी कार्य करते, जे काय असेल ते। आणि त्याच्यामध्ये आपला वेळ, आयुष्य आणि धन हे ते वाया घालवतात। आज जे काही प्रयोग केले जातात देशांतर्गत वेगवेगळ्या देशांमध्ये म्हणा, त्या सगळ्या वैज्ञानिक प्रयोगांसाठी अमाप पैसा खर्च केला जातो। आणि त्या तो पैसा येतो कुठून? जनतेकडून जो कर गोळा केला जातो त्या करातून तो पैसा तिकडे वापरला जातो। 30-40 दशकापूर्वी अमेरिकेने चंद्रावर जाण्याची मोहीम उघडलेली होती आणि सांगितले आम्ही चंद्रावर जाऊ आणि त्या ठिकाणी तुम्हाला पण जागा देऊ, तुम्ही पण त्या ठिकाणी राहायला येऊ शकता, घर बांधू शकता आणि लोकांकडून भरपूर पैसा गोळा करून, कर गोळा करून हे अभियान त्यांनी उघडलेलं होतं. पण झालं काय, अमेरिका चंद्रावर गेली पण पुन्हा कधीच गेली नाही. वास्तविक प्रमाणले कोणी अमेरिका चंद्रावर गेलीच नाही. तर असा हा वायफळ आणि प्रभात यात एवढंही सांगतायत की एवढं करून हे जास्त काय चंद्र काय मंगळ काय या एका ग्रहाविषयी त्यांना व्यवस्थित पूर्ण माहिती नाही आहे. आणि असे अनंत ग्रहलोक एका ब्रह्मांडामध्ये, असे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत आणि त्याच्यामध्ये इतके ग्रहलोक भगवंताने बनवलेले आहेत आणि ते सगळे भगवंत स्वतः बनवत नाही, तर त्यांची शक्ती मायादेवी बनवत म्हणतात. तो स्वतः काय करत नाहीत, ही शक्ती भगवंताची. तर मग त्या भगवंताविषयी जाणणं म्हणून उरुक्रम हा शब्द आहे या ठिकाणी नाव दिले भगवंताला. भगवंत हे उरुक्रम आहेत, त्यांची कार्य अद्भुत आहेत, आपण त्याची कल्पना करू शकत नाही, त्याचं चिंतनही करू शकत नाही कसं होत असेल हे. त्यामुळे द्वितीय स्कंद, तृतीय स्कंद, पंचम स्कंद याच्यामध्ये सृष्टीचं वर्णन येतं. याच्यामध्ये काही गोष्टी आपल्या डोक्याला त्या बाहेरून जातात, ते काय चाललंय, कुठं चाललंय, मिक्स होतंय, अनमिक्स होतंय, काय कळत नाही. तर जे कळत नाही ते समजायचं, त्यासाठी आपल्याला अजून वेळ आहे. जे कळेल तेवढं समजायचं की बरोबर आहे आणि समजायचं की आपण भगवंताला समजू शकत नाही. ही भगवंताची लीला आहे, कार्य आहे, अद्भुत आहे. आणि हे जर आपल्याला समजलं तर मग आपण निश्चितपणे त्या भगवंताला शरणागत जाऊ, समर्पित होऊ. तर जो कालचा श्लोक होता 16वा श्लोक, मंत्र तत् छिद्रम देश काल वस्तुत सर्व करोति निश्छिद्रम अनुसंकीर्तनम तव, हा जो शुक्राचार्याने दिलेला श्लोक आहे. याच्यामध्ये थोडस मी आणि आजचा असं दोन्ही होऊन चर्चा करतो. तर त्याचा अर्थ असा आहे, मंत्रोच्चारण करणे हरे कृष्ण मंत्र नव्हे, हा महामंत्र आहे. मंत्रोच्चारणामध्ये मग स्तुक्त आली, त्यानंतर उपनिषदातले मंत्र आले, वेदांतले मंत्र आले, किंवा जे काही इतर मंत्र आहेत वेदोक्त मंत्र ते आले. दोन प्रकारचे मंत्र असतात, एक वेदोक्त एक पुराणोक्त. वेदोक्त मंत्राला व्यवस्थित बोलावं लागतं, पुराणोक्त मंत्र थोड्याकडे झालं चालेल एक वेळ, पण वेदोक्त मंत्र हा व्यवस्थित उच्चार करावा लागतो. आणि त्यासाठी एक योग्य पात्र ब्राह्मण हवा. तंत्र म्हणजे क्रिया, एखादं तंत्र वापरून ते काम करणं, त्यासाठी ती एक पद्धती असते, त्याला तंत्र म्हणतात. आणि देश म्हणजे कुठलं ठिकाण आहे, बाबा भारत आहे, भारताच्या बाहेर आहे, कुठं करतोय आपण, भारतामध्ये अजून कुठं करतोय आपण. काल म्हणजे वेळ कुठली आहे. आणि पात्र अर्थात तो व्यक्ती कोणासाठी आपण करतो आहे. आणि सामग्री त्यासाठी लागणारं सर्व साहित्य. यामध्ये अनेक दोष आणि त्रुटी असू शकतात, असतात नाही असू शकतात म्हटलेलं आहे. बरोबर, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे विधी करत असताना त्याच्यात त्रुटी असू शकतात, परंतु तुमच्या नामाचे संकीर्तन केल्याने सर्व काही निर्दोष होते. म्हणजे याला म्हणजे एक हातचा दिलेला आहे, म्हणजे जर तुम्ही हरिनाम नाही घेतलं असा विधी करत असताना तर मग ते अर्धवट राहिलं. याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी नावाच्या रूपाने तुम्ही भगवंताला उपस्थित ठेवलं पाहिजे. याचा अर्थ असा होत नाही की केवळ हरिनाम घेतलं सगळं चालतं, इतर सगळं चुकीचं राहतं, हे आपलं होणार नाही, जमणार नाही. विधी ह्या केल्या पाहिजेत. कारण आपल्यालाही शैल प्रभुपादाने आपल्या आचार्यांनी काय दिलेले आहेत, दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत, ते म्हणजे नाम आणि विधी दोन्ही दिलेले आहेत. भागवत आणि पंचरात्रिक विधी. भागवत विधी म्हणजे हरिनाम घेणं, पंचरात्र विधी म्हणजे त्यानुसार उपासना, सेवा, पूजा, विधी करणं, ह्या दोन गोष्टी. कारण विधी केल्याने आपल्यामध्ये शुद्धता येते, शुद्धता केल्याने हरिनाम घ्यायला ताकद मिळते, आणि हरिनाम घेतल्यामुळे आपल्यामध्ये शुद्धता येते आणि ती केल्यामुळे विधी करायला ताकद येते. असे दोन्ही एकमेकाला अवलंबून आहेत. असं म्हटलं हे रेल्वेचे दोन रूळ आहेत, एका रोडावर पेट्रोल चालत नाही रेल्वे, दोन लागतं. तसं मी फक्त भागवतविधी करणार म्हणलं आपल्याला एवढी शुद्धता नाही चालणार नाही. आणि मी फक्त अर्चना विधी करणार, शुद्धतेचे नियम पालन करणार, मला जप करायची गरज नाही, तेही चालणार नाही. मी 24 तास भगवंताची पूजा करतो पण 16 मला काय सांगू नका मला, हे चालणार नाही. आणि मी फक्त जप करेन आणि मी हरिनामा माझी श्रद्धा वाढत राहीन आणि मी इतर काय करणार ते पण नाही चालणार. कसं आपण एक एक गोष्टी बघूया. तर सर्व दोष काढण्यासाठी हरिनामाचे संकीर्तन अनिवार्य आहे ह्या सर्व गोष्टींमध्ये असं या ठिकाणी शुकदेव म्हणतात. तर मंत्रहीनम अर्थात हे जे काही आहे असं म्हटलेलं या ठिकाणी की मंत्रामध्ये दोष काय असू शकतात. मंत्रामध्ये मीटर असतो, मीटर म्हणजे त्याला वर खाली उचललं म्हणतात. तो मंत्र कुठं मंत्राचा आवाज वाढवायचा, कुठे त्याला फ्लॅट समांतर ठेवायचा, कुठे खाली जायचा, जे कोणी हार्मोनियम वाजवतो त्यांना समजेल. आद्य मध्य अंत की खर्ज्यातला आवाज, खर्ज्यातला आवाज, आ मध्य आ वरचा आवाज, ठीक आहे ना. तर हे जर कळालं तसंच ह्याच्यामध्ये स्वरामध्ये आहे, याला स्वर म्हणतात, तर ते मंत्र त्या ह्याच्यानुसार बोलावे लागतं. काही ठिकाणी त्या श्लोकाला शब्दाला असं वाढवावं लागतं, डबल वाढवावं लागतं. तर मग ते जर चुकलं तर मंत्रामध्ये दोष आला म्हणतात, तर मंत्रात दोष आला. आणि यासाठी जे वेदोक्त विधीचं पालन करणारे जे ब्राह्मण असतात, पूजापाठ करणारे, ते मंत्र पठणावर फार जोर देतात. ते तासन तास बसून खोकुमपट्टी करतात त्या मंत्राचं मीटरनुसार गाण्यासाठी. का? कारण त्यानुसारच तू मंत्र उच्चारला गेला पाहिजे, तर त्याचा अर्थ बरोबर होतो. आणि याचा आपल्याला माहिती आहे, विश्वरूपाने थोडासा एक स्वर थोडा वाढवला, स्वाहा हा असं म्हटल्याबरोबर शत्रू हा झाला तो. हा इंद्राद्वारा मारला जाणारा शत्रू जन्माला, असं झालं ते. म्हणजे फक्त एवढं आणि मग एवढं जर सगळं झालं तर काय होईल यज्ञाचं, आहे की नाही. त्यासाठी यज्ञामध्ये 4 लोक लागतात असं म्हटलेलं आहे. एक असतो होता जो आहुती देत असतो, त्याला दुसरं काय बघायचं नाही, वेळेला आहुती देणं त्याचं महत्वाचं आहे. विधी करत राहणं, त्या तंत्र करत राहणं, मुद्रा इत्यादी जे काय असतं ते. दुसरा असतो तो उद्गाता, त्यानं बोलायचं फक्त, त्यानं दुसरं काय करायचं, मंत्र म्हणत राहायचे त्याला इन्स्ट्रक्शन. हा यांद हे करा, यांद हे करा, मंत्र म्हणत राहायचं, उद्गाता बोलत राहतो तो. म्हणजे त्याला मंत्र म्हणण्यामध्ये अडचण आली नाही पाहिजे. तो विधी पण करणार, मंत्र पण बोलणार असं होऊ शकत. त्याने इतक्या वेळेला दोन्ही गोष्टी करणं कठीण होतं एका व्यक्तीला. तिसरा असतो ब्रह्मा. हा ब्रह्मा म्हणजे कोण? हा ब्रह्मा म्हणजे ते ब्रह्माची नव्हे, तर हा यज्ञामधला ब्रह्मा आहे. तो सगळीकडे लक्ष ठेवतो, सगळं चाललंय काय व्यवस्थित, आवते तिथं काय व्यवस्थितपणे, हा मंत्र म्हणतोय काय व्यवस्थितपणे, इतर लोक सगळे आपापलं व्यवस्थित करतायत ना, हा लक्ष ठेवतो. आणि चुकलं तर सांगतो नाही पुन्हा करा, हे व्यवस्थित करून घ्या, हे त्याचं काम राहतं. आणि ऊर्ध्वयू हा चौथा, तो सर्व यज्ञामध्ये आहुती देण्यामध्ये इतर कार्यामध्ये मदत करतो. असं हे यज्ञाचं गणित आहे. तर याच्यामध्ये मंत्रामध्ये त्रुटी चालत नाहीत. तंत्र म्हणजे मुद्रा, त्यानंतर विधी जे आहेत त्याच्यामध्ये काही त्रुटी करून चालत नाहीत. कारण त्याद्वारे त्या देवतेला आवाहन करणं, बोलवणं, त्यांची स्थापना करणं, त्यानंतर त्यांना त्यांचं स्वागत सत्कार करणं, ह्या सगळ्या गोष्टी जे चालतात. जसं आपल्याकडे कोणी एखादा मंत्री आला, आमदार आला, नगरसेवक आला, त्याला आपण बोलवतो, मग ह्या आमलं बसायचे, मग त्याला हार दुरा देऊ, शाल देऊ, प्याला पाणी देऊ. तसं प्रत्येक देवदेवतांना जेव्हा बोलवतो आपण, भगवंतांना बोलवतो, तेव्हा त्यांना सगळा स्वागत सत्कार करावा लागतो, त्यांना बसायला आसन द्यायला लागतं, जे काय असेल ते. तर या विधीमध्ये कधी कधी एखादं विसरून जाते विधी, किंवा मागची फोड होते, पुढची मागं होते, मग असे हे त्रुटी राहू शकतात. तर या सगळ्या गोष्टींना जर काढून टाकायचं असतील तर प्रबोधन आपल्याला काय सांगितलेलं आहे, कीर्तन करा. म्हणून आम्ही जेव्हा यज्ञ करू तेव्हा आपल्या सगळ्या ठिकाणी यज्ञामध्ये कीर्तन चालू असतं एका बाजूला. का? कारण त्या कीर्तनाने, त्या भगवंताच्या नावाने त्या सगळ्या त्रुटी निघून जातात. जर विश्वरूप सारखा कुशल व्यक्ती सुद्धा जर उच्चारण चुकू शकतो तर कलियुगात काय शक्यच नाही. है कि नहीं? पण आपल्याला अशा काय की भावग्राही जनार्दन, भगवंत तुमचा भाव बघतात, तुम्ही कुणासाठी करता आहात? बहुतांशी यज्ञ जे असतात कर्मकांडांमधले यज्ञ वगैरे ते काहीतरी प्राप्त करण्याच्या उद्देशाने असतात, त्यामध्ये त्या त्रुटी चालत नाहीत. पण जेव्हा आपण भगवंतासाठी करतो आणि अजाणतपणे जर काही चूक झाल्या त्याच्यातून तर भगवंत ते माफ करून टाकतात. असं नाही की एक फिलॉसॉफी आहे आपल्या इथं ती म्हणजे चलता है, हा चालतंय देव समजून घेतात, असं चालत नाही. अजाणतेपणे जर तुमच्या काही झालं तर भगवंत माफ करतात. पण तुम्हाला माहित असताना सुद्धा तुम्हाला चलताय असं घेतलं चालतंय, हा एक गोष्ट नाही गेली चालते एवढी, तर मग तो आपला आळस आहे किंवा निष्काळजीपणा आहे, तो चालत नाही. मग ती त्रुटी किंवा तो दोष आपल्याला माफ केला जाणार नाही. त्यामुळे जेवढं मला माहित आहे त्यात प्रमाणे व्यवस्थित करावं, जे माहित नाही ते एक्स्ट्रा काय करू नये ही दुसरी त्रुटी आहे. तरी पण हा चला चलता आहे, चालू शकतो, थोडा एक्स्ट्रा करू आपण नाही. तर हे मी का सांगतोय, कारण यातून आपण समजून घेतलं पाहिजे की आपण किती व्यवस्थितपणे ध्यानपूर्वक हे सर्व केलं, मग विधी असो किंवा हरिनाम असो, या दोन्ही गोष्टींना आपल्याला महत्व दिलं पाहिजे. तर इथे कलियुगामध्ये जर पाहिलं आपण तर कलियुगात लोक आळशी आहेत, त्यामुळे कुणाला या गोष्टी करण्यात रुची नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे आता सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक ठिकाणी ब्राह्मणांनी मोबाईलवर यज्ञ केलेले आहेत, पूजा केलेल्या आहेत. व्हॉट्सअपवर एका मंच्या मित्राने पाठवलं होतं की नामकरण कसं, हा इकडे मोबाईलवर सांगतोय आणि तिकडे मुलाचं विधी करून नामकरण करून टाकलं, अन्नप्राशन करून टाकलं. तर हे काही शास्त्रसंमत नाही आहे, ठीक आहे ना. तर कलियुगात लोक आळशी आहेत, लोकांना रुची नाही आहे ह्या सगळ्या विधी करण्यामध्ये. तुम्ही बघा लग्नामध्ये गेला, एक नवरावणी सोडलं तर दुसऱ्या कुणाला त्या लग्नाचे काही तारतम्य नसतं, कारण प्रत्येकाला आक्ष टाकून पळायचं असतं आणि विधीबद्दल कुणाला काही देणं घेणं नसतं. तिथं आलेला जो कोणी आमदार खासदार असेल त्याचं प्रवचन जास्त महत्वाचं वाटतं. आयुष्यभर जे आयुष्य जगणार आहेत एकत्र पती पत्नी म्हणून, त्यांचं आयुष्याचं काय माहित नाही, त्यांची विधी नाही झाली पण त्यांची प्रवचन आम्हाला ऐकता मिळालं पाहिजे, का आमच्या लग्नात हे आले होते आणि त्या विषयासाठी ओ गुरुजी आवरा आवरा फार वेळ झाला. म्हणजे लोकांना विष्णू साक्षी ठेवून हे जे मंगल कार्य आपण करतो आहे त्याचं महत्व नाही आहे. त्यांना इथं किती लोक आलेत आणि किती लोकांना म्हणजे पायाबरोबर मी फोटो काढले याचं साक्ष महत्वाचे आहे. तर त्यामुळे कलियुगात लोक आळशी आहेत, लोकांना याच्याशी फार गांभीर्य राहिलेलं नाही आहे, राहत नाही आहे, कमी होत चाललेलं आहे. त्याचबरोबर पत्तभ्रष्ट झालेले आहेत लोक, कलियुगात म्हटलेलं आहे. म्हणजे काय करायचं हेच लोकांना माहीत नाही आहे, जीवनाचा उद्देश काय हे माहीत नाही आहे, भरकटलेले लोक आहेत, दुर्दैवी म्हटलेलं आहे. त्यामुळे लोक दुर्दैव आहेत, असं आहे की सगळं काय असून सुद्धा लोक त्रस्त आहेत. म्हणायला उपद्रुता म्हटलेलं आहे, म्हणजे या जगामध्ये जे लोक आहेत गांजलेले आहेत, जे का रंजले गांजले त्याचे म्हणी जो आपुले, असं का म्हटलेलं आहे. हे गांजलेला शब्द एकदम मस्त आहे. तर हे का गांजलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टीमुळे, आळशी आहेत, पथभ्रष्ट आहेत, दुर्दैवी आहेत कलियुगात लोक, त्यांना या सगळ्या विधींमध्ये रुची नाही राहिलेली. तर अशा सगळ्या जे काही त्रस्त लोक आहेत, आणि बघा आज आपण कोरोना व्हायरसमुळे लोक अक्षरशः वैतागलेले आहेत, जे कधी घरात बसून ज्यांना माहीत नाही आहे आज त्यांना घरातला कानाकोपरा माहीत झालेला आहे. का? कारण 10-10 दिवस 20-20 आयुष्यात कधी विचार केला नव्हता 21 दिवस घरात बसेन, कधीच नाही. आणि ते पण हुमराच्या बाहेर जायचं नाही, बरोबर आहे की नाही? तर कलियुगाची स्थिती अशी आहे, लोक गांजलेले असतील कलियुगामध्ये. आणि अशा ह्या लोकांना एकाग्रता, स्थिर बुद्धी, त्यांचा सहनशीलता येणं फार कठीण आहे. एका ठिकाणी बसणं होत नाही, सहनशीलता नाही आहे, म्हणून लोक लॉकडाऊन असलं तरी बाहेर पडतायत चक्कर मारून. जरा कोण बाहेर आले का बघायला? है ना, तर सहनशीलता नाही आहे, एका ठिकाणी बसणं होत नाही आहे लोकांना, स्थिर बुद्धी नाही आहे की बाबा बुद्धीने विचार शांत बसावं रे, आपल्यासाठी काय सरकार काय करते रे, शांतीनं आपण राहावं एका ठिकाणी काही दिवस का असेना, नाही, कारण दुर्दैवी लोक आहेत कलियुगातले लोक। तर त्रुटी जी आहे ह्या त्रुटी, तर ज्या काही विधी आपण करू त्या जर प्रेमानी केल्या तर काही त्रुटी राहिल्या तर भगवान माफ करतात। त्यामुळे हा मुख्य मुद्दा आहे, मी कुणासाठी करतोय हा यज्ञ किंवा हा विधी मी कुणासाठी करतोय हे महत्वाचं आहे, आणि मग त्या भावनेवरून ठरतं त्याचं फळ। तर यज्ञ किती मोठा केला किती छोटा केला महत्व नसतं, महत्व काय असतं, भावना महत्वाची असते। आणि यज्ञ म्हणजे आपण किती वाचलेलं आहे की फक्त आहुती देणं यज्ञा अग्नीमध्ये तूप आणि इतर वस्तूंचं आहुती देणं नव्हे, तर आपण जे जे काही करतो आहे ते सर्व मी भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नासाठी करतो या भावनेत करणं तो म्हणजे यज्ञ आहे। मग तुम्ही घरी राहा की मंदिरात राहा, जे काही कार्य करतोय आपण किंवा कंपनीत जा, कंपनी लोकांचं हे काय असतं, कंपनी का माल दर्या में डाल, आपलं काय मालकाच जाणार आहे आपल्याला काय है ना। पण जर मी कंपनीत जाऊन जर विचार केला की हे मी कृष्णासाठी करतोय, या ठिकाणी कुठली गोष्ट माझ्याकडून वाया गेली नाही पाहिजे, ही सगळी प्रॉपर्टी कृष्णाची आहे, भलेही आज भगवंतानी ह्या मालकाच्या आधिपत्याखाली ती वापरायला दिलेली असेल पण ही आहे प्रॉपर्टी कृष्णाचीच, म्हणून मला अधिकार नाही ती वाया घालवण्याचा। तर या भावनेत जर मी काम केलो तर मला त्याचं चांगलं फळ प्राप्त होईल आणि मग तो यज्ञ होईल, आणि तो यज्ञ त्या यज्ञाद्वारे कृष्ण प्रसन्न होऊन आपलं जीवन परिपूर्ण होईल। तर ही अशी पद्धत आहे यज्ञाची की तुम्ही जे काय करू आपण ते सर्व यज्ञ आहे, पण त्यामध्ये भावना पाहिजे मी कृष्णासाठी करतो आहे। मग पूर्वज म्हणाले ना कृष्ण भावनेचा अभाव आहे, लॅक ऑफ कृष्ण कॉन्शियसनेस, म्हणजे ह्या जगामध्ये काही कमी नाही आहे, सगळं काही दिलेलं आहे, ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णम उदच्यते, की भगवंत पूर्ण आहेत, त्यांच्यापासून जे काही निर्माण होतं तेही पूर्ण आहे, या भगवंतापासून हे ब्रह्मांड निर्माण झाले, या ब्रह्मांडातल्या सगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत आणि त्या सगळ्या पूर्ण आहेत जीवाला पुन्हा भगवंताकडे घेऊन जाण्यासाठी। पण आपण जर विचार केला की नाही हे मी निर्माण केलं हे मी तयार केलंय, तर मग आपण त्याचं फसतो। तर कमी कशाची नाही आहे, सगळं काय भगवंतान बनवून दिलेलं व्यवस्थितपणे, माणसाने जे काही निर्माण केले त्याच्यामध्ये त्रुटी आहेत, भविष्यामध्ये हा कचरा टाकायचा कुठं हा समस्या माणसाकडे आलेली आहे। आता मग बघितलं का आपण लोक मनुष्याने काय निर्माण केलं, सीडीज निर्माण केले आणि हा इलेक्ट्रॉनिक इतके आयटम निर्माण केलेत, वापरलं की फेकून द्यायचं वापरलं की फेकून द्यायचं, पण ते गंधत पण नाही सोडत पण नाही ना मरत पण नाही, आणि मग ते टाकायचं कुठं सगळं आहे। पण भगवंताने जेवढं काय बनवले ना ते कधी असा प्रकार नाही आहे, आता इतका कचरा पडलाय तर काय करायचं, तो आपोआप डिस्पोज होतो, पुन्हा त्याचं खत बनतं माती बनते पुन्हा त्याचं काम चालू होतं, सिस्टम परफेक्ट आहे। पण या पूर्ण जगामध्ये हे जे काही भगवंताने जग पूर्ण बनवलेलं आहे यामध्ये एकच कमी आहे, ती म्हणजे कृष्ण भावनेची, आणि ती जर आपण आत ऍड केली तर हे जग पूर्ण होऊन जातं, आपलं जीवन पूर्ण होऊन जातं। प्रॉब्लेम होतं की आपल्याला या जगातच आपण वैकुंठाचा अनुभव करू शकतो जर आपण कृष्ण भावना अंगीकारली, तर गरज नाही की वैकुंठ गेलंच पाहिजे, तुम्ही इथे राहून सुद्धा वैकुंठाचा अनुभव करू शकता, सहजपणे शक्य आहे। तर अशा प्रकारे त्रुटी ज्या आहेत त्या आपण कृष्ण भावना ऍड करून कमी करू शकतो। आणि भक्ताचं एक लक्षण असलेलं दक्ष एक्सपर्ट, आणि त्यामुळे तो जे काही कार्य करेल ते करण्यामध्ये तो दक्ष असेल की हे मी कृष्णासाठी करतो आहे आणि मला योग्य भावनेत आणि चांगलं केलं पाहिजे, असं काही नाही की नुसतं झडत केला निघून गेलो, तर ती भावना असली की मग ते कार्य व्यवस्थित होणार, त्या त्रुटी येणार नाहीत, आणि यदा कदाचित चुकून आलीच तर कृष्ण ते माफ करतील। एवढंच नव्हे विधींमध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे की विधी करत असताना सुद्धा कधी कधी आपल्याकडून चुका होऊन जातात, पूजा करत असताना चुका होऊन जातात, त्यामुळे शेवटीला अपराध शोधन मंत्र म्हणले जातात। अपराध शोधन म्हणजे काय, अपराध झाले चुका झाल्या शोधन म्हणजे त्यांना गाळून टाकायच्या, काढून टाकण्यासाठी मंत्र, असे मंत्र आहेत. तर हे वेदांत शास्त्राने सांगितलेले आहेत की अपराध सहस्राने कियंते हरनिशमया. फक्त आपण काय म्हणतो 10 मिनिटं पूजा केली की संपलं असं नाही, आपलं संपूर्ण दिवस आपलं 24 तास हे कृष्णासाठी आहेत. आणि या 24 तासामध्ये आपण जे काय करतो कृष्णासाठीच करतो आहोत, हे फक्त आपल्याला माहिती नाही आहे. काही लोकांना माहिती आहे, काही लोकांना माहिती नाही. आणि हे करत असताना अपराध सहस्राणी म्हणजे हजारो अपराध माझ्याकडे होत आहेत भगवंता. म्हणजे आपल्याला माहिती आहे की मंदिरामध्ये 64 नियम जे सांगितले रूप गोस्वामींनी, त्यांना सांगितले मंदिरात पालखीत नाही यायचं नाही. म्हणलं काय पालखीत नाही म्हणजे काय, हा काय प्रकार आहे? तर याचा कारण असं आहे की मी भगवंतापेक्षा श्रेष्ठ आहे दाखवायचं नाही, किंवा त्या प्रकारे आपण वागायचं नाही. म्हणून पूर्वी मंदिराच्या चौकटीचे छोट्या असायच्या, म्हणजे राजा जरी आला तर तो वाकून जाणार देवासमोर, नकळत कारणा त्याला झुकावं लागेल देवाला देण्यासाठी, गाभारा देण्यासाठी. तर इथे मंत्र जे आहेत अपराध सहस्राणी, हजारो अपराध होत आहेत भगवंता. अपराध सहस्राणी कियंते अहर्निशम म्हणजे दिवस रात्र मया माझ्याकडून. दासोहम इति माम मत्वा, मी तुमचा सेवक आहे, दास आहे हे समजून हे जाणून क्षमस्व मला तुम्ही माफ करा असं म्हटलेलं आहे. आणि यज्ञामध्ये मंत्र जेव्हा आपण म्हणतो सगळं झाल्यानंतर शेवटी एक अच्छिद्र वाचन विधी असतो. अच्छिद्र वाचन विधी या श्लोकामध्ये दोन्ही शब्द आलेले आहेत. मंत्र तत् तंत्र तत् छिद्रम. छिद्रम म्हणजे काय? त्रुटी. बरोबर, छिद्रम तुमचं ते छिद्र जे काही त्रुटी आहेत त्या झालेल्या असतील. देश काल वस्तुत, देश काल वस्तू इत्यादी ठिकाणी. सर्व करोती, सर्व काही ही छिद्र बंद केली जातात, गळती बंद केली जाते. निश्छिद्रम काय म्हटलेलं आहे? निश्छिद्रम म्हणजे ते सगळं दोष माफ केले जातात. तव अनुसंकीर्तनम तुमच्या संकीर्तनाने. तर मग यज्ञविधी मध्ये काय म्हणतो आम्ही? मंत्रहीनम, देवा मंत्र जे म्हटलं त्यामध्ये काही चुका असतील. विधीहीनम, विधी करताना काही चुका झाल्या असतील. मंत्रहीनम विधीहीनम क्रियाहीनम, ज्या काही क्रिया आम्ही करत होतो त्यामध्ये त्या क्रियामध्ये काही तुटलेले असेल. तर ह्या सर्व मंत्रहीनम क्रियाहीनम विधीहीनम चे यत भवेत, जे काही झालं असत असतो तत् सर्व, त्या सर्व काही असतो सर्व निछिद्रम की ते सगळं काही नष्ट होऊ दे, माफ होऊ दे. कृष्ण कार्ष्ण प्रसादत, भगवान श्रीकृष्ण हे तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने सगळं ते दूर होऊन जाऊ दे असा मंत्र म्हटला जातो. आणि पुढे म्हटलं जातं की यत किंचित वैगुण्य जातम, यत किंचित थोडं जरी काही चूक झाली असेल तरी याच्यामध्ये सुद्धा अजून यत वैगुण्य तस तत दोष प्रसमानाय, ते सगळे दोष तुम्ही काय करा? संपूर्ण टाका, नष्ट करून टाका. श्रीकृष्ण स्मरणम अहम करोमी, मी त्या भगवान श्रीकृष्णाचं स्मरण करतो. स्मरण केल्याने ते सगळे दोष निघून जातील. म्हणजे जो होता असतो उद्गात असतो त्यांना माहीत असतं आम्ही करतोय, पण आम्ही त्याच्यामध्ये आमच्या चुका होऊ शकतात आणि त्यासाठी देवाला शेवटी प्रार्थना करणं, देवा माफ करा, हे काय असं असतं ते तुम्ही स्वीकार करून घ्या आणि तुम्ही ही क्रिया पूर्ण करून घ्या. तर या ठिकाणी यज्ञामध्ये बली महाराज जे काही शुक्राचार्य आहेत ते सांगतायत की भगवंता भले मी पुरोहित आहे, मी यज्ञ करतो आहे, बली महाराजांनी इतके मोठे यज्ञ मी केले, पण मलाही हे माहिती आहे की जरी हे यज्ञ करत असताना काही तुटी राहिल्या तर तुमच्या नावाच्या उच्चारणाने स्मरणाने सर्व काही माफ होतं. हे आपल्याला या ठिकाणी शुक्राचार्य सांगतात. आता याच्यामध्ये प्रभुपाद काय सांगतायत, प्रभूंचं काय मत आहे थोडं आपण बघूया. तर केवळ हरिनामच नाही तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर घेतल्या पाहिजेत, इतर गोष्टीही आपल्याला पालन केल्या पाहिजेत. तर आणि हे सर्वजण करू शकत नाहीत, काही लोक करू शकतात. मायापूरमध्ये एक ब्रह्मचारी होता, तो दररोज 64 माळा जप करायचा, दररोज 64 माळा. मग त्याला व्यवस्थापनाने सांगितलं की तू ही खोली घे आणि तू दररोज जप कर, मग तुला काय सेवा काय नाही, 2 टाइम प्रसाद 64 माळा जप करायचा, भागवत वाचायचं, जे काय तू कर, काय हरकत नाही. तेव्हा इतर लोक म्हणलो आम्हाला का नाही, मग आम्ही पण जप करणार, आम्हाला पण वेळ पाहिजे असा, रूम पाहिजे. तर ते म्हणे चौसमाळा करा दररोज. काही लोकांना म्हणलं करू करू, काही दिवस केल्यानंतर बंद झाले. म्हणजे सर्वांना ते जमणार नाही. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी अजून एक सांगायची वाटते मला, की कृष्णदास बाबाजी महाराज जे होते शिल भक्तनाकडून शिष्य अकिंचन कृष्ण बाबाजी महाराज, तर ते पण दररोज दिवसभर जप करत राहायचे. असं महाराज म्हणतात की त्यांनी त्यांचा जप कधी थांबवला मी कधी पाहिलंच नाही. दिवसभर जप त्यांचा चालू असायचा. त्या आश्रमात राहायचे तेव्हा त्यावेळी जे संन्यासी होते तेव्हा त्यांना म्हणाले, बन महाराज म्हणाले की बाबाजी की तुमचा मी आदर करतो, की तुम्हाला हरिणाम जोडी रुची आहे, सगळं आहे, मान्य आहे, पण आश्रम नियमासाठी हे योग्य वाटत नाही की या ठिकाणी तुम्ही 24 तास बसून जप करता वगैरे. तर मग त्यामुळे त्यांच्यासाठी एक वेगळा हे बांधून दिलं, खोली बांधली की तुम्ही ह्या ठिकाणी बसून जप करा आणि त्या ठिकाणी तुमची साधना करा. तर हे आमच्या ह्या चर्चा चाललेल्या सध्या गीतेची चर्चा चालू आहे सध्या, दररोज दुपारी 3 ते 5 वेदांत चेतन प्रभूच्या मार्गदर्शनाखाली. त्याच्यामध्ये मला एक गोष्ट शिकली समजली ती म्हणजे परिनिष्ठित भक्त कसं बनायचं आहे ना. परिनिष्ठित भक्त म्हणजे की ज्यातात मला रुची आहे ते मी करत राहणार, पण इतरांच्यासाठी मी मात्र सगळं करत राहणार, इतरांना दाखवण्यासाठी, इतरांना प्रेरणा देण्यासाठी म्हणू आपण. तर हे असं का, तर या सर्व प्रभुपादांकडून पाहिलं तर प्रभुपादांनी सर्वांना सेवेत लावलं. प्रभुपादांना माहित होतं हरिनामाद्वारे सगळं काय होणार माहित होतं, पण प्रभुपादांनी सर्वांना म्हटलं नाही फक्त हरिनाम करा. प्रभुपाद काय म्हणले की तुम्ही जप करा, त्याचबरोबर तुम्ही सेवा पण केल्या पाहिजेत. प्रभुपादांनी सुरुवातीला दीक्षा दिली त्यांना सांगितलं पण नव्हतं की तुम्हाला जप करायचं आहे. पहिले जे 11 लोक दीक्षा दिले त्यांना सांगितलं की 4 नियम पालन केले पाहिजे, 16 महिना जप केलं, काय सांगितलं नव्हतं. ते कधी जप करायचे, मंदिर द्यायचे, सेवा करायची, प्रभू सांगेल ते काम करायचे, ते त्या ठिकाणी मदत करायची प्रभुपादांना. दीक्षा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सकाळी उठून लोक बाथरूमला गेले, त्या बाथरूमच्या दरवाजावर बोर्ड लावला होता, ज्यांनी ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे त्यांना आजपासून 4 नियम आणि 16 महिना जप करावा लागेल. मग ते म्हणलं हे काय आम्हाला माहितीच नव्हतं की असं काय. पण मग प्रभुपादांनी हळूहळू त्यांना त्या स्टँडर्डला आणलं. का? कारण जर आधी म्हटलं असेल 16 माळा केल्याशिवाय कंठी माळा घालायची, मग कौन्सिल मिटिंगला यायचं, VT मध्ये यायचं, मग BT मध्ये यायचं आणि मग दीक्षा होणार, मग नाव जाईल, नाव झाल्यानंतर मग फाळणी होईल, फाळणीतनं तुमचं नाव लागेल, लागल्यानंतर मग तुम्हाला मिळेल दीक्षा मिळेल. असं जर केलं असं प्रभुपादांनी आज आपण नसतो ठिकाणी. पण ती एक वेळ होती. प्रभुपादांनी ओळखलं की ह्यांना आपण हे लगेच देऊ शकणार नाही, सांगू शकणार नाही. पण प्रभुपाद मात्र त्या नियमाशी पूर्णपणे फिक्स होते. प्रभुपाद स्वतः जे काही नियम आहेत आपले ते पालन करायचे. तर त्या स्तरावर प्रभुपाद या ठिकाणी कार्य करत होते. आणि आपण बघतो सुरुवातीच्या काळामध्ये प्रभुपादांनी सॅन फ्रान्सिस्को मध्ये जगन्नाथ मंदिराची स्थापना केली. श्यामसुंदरप्रभूंनी जगन्नाथांचे विग्रह बनवले आणि ती स्थापना करायची. स्थापना करणार विधी काही सोडा नसतो, कारण तुम्ही 4 दिवस तर विधी चालतो स्थापन करण्यासाठी भगवंताला. पण प्रभुपादांनी 10 मिनिटात स्थापना केली. जगन्नाथांना बसवलं मंदिरामध्ये, देवारात बसवलं होतं आणि सगळे आले, पडदा उघडला, प्रभुपाद म्हणले मेणबत्ती द्या, मेणबत्ती घेतली. प्रभुपादांनी 7 वेळा मेणबत्ती ओवाळली अशी आणि म्हणले आता प्रत्येकाकडे द्या. प्रत्येकाने 7 वेळा पण सांगितलं नाही, जोपर्यंत हात दुखत नाही थांबत दुखत तो पण फिरवायची, नंतर दुसऱ्याला द्यायची. आणि इकडे कीर्तन चालू आहे, झालं इन्स्टॉलेशन, बरोबर आहे का? पण तेच प्रभुपाद जेव्हा त्यांनी कृष्ण बलराम मंदिर उद्घाटन होतं त्यावेळेला यज्ञ या सगळ्या विधी केल्या त्या ठिकाणी, पण शिष्यांना म्हणाले की आपल्यासाठी हरिनाम आहे, तुम्ही या कोपऱ्यामध्ये हरिनाम करत बसा, इकडे विधी चालू राहतील. जर हा विधी आपण नाही केला तर इथले कोणीही लोक हे मान्य करणार नाही, इन्स्टॉलेशन झालेलं आहे म्हणून. पण प्रभुपादांनी त्यांचं ते केलं, त्याने म्हटलं की तुम्ही बसून इकडे हरिनाम करत राहा. पण या ठिकाणी जर हे विधी नाही झाले तर लोक म्हणतील की हे काय, हे लोक काय वेगळेच करतायत, प्रतिष्ठा आपण्यासाठी हे लोक काय यज्ञ नाही, काय नाही, काय नाही, असंच. पण आज इस्कॉन मध्ये आपण प्रतिष्ठापनेमध्ये यज्ञ सगळं करतो, पण मुख्य इकडे हरिनाम चालू असतो. हरिनाम जोरान चाललं असतं आणि त्याबरोबर त्या विधी आपण करतो का, कारण त्याचीही गरज आहे. कारण काही लोक ते स्वीकार करणार नाहीत, मान्य करणार नाहीत, कारण ते आज त्या स्तरावर नाही आहेत. आणि त्या अशा लोकांना आकर्षित करण्यासाठी मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी त्याचबरोबरही करावं लागतात. आणि प्रभुपाद जेव्हा हैदराबादला गेले होते तेव्हा प्रभुपाद तिथे श्री संप्रदायाचे लोक आलेले होते. त्यांनी सुंदर यज्ञ वगैरे केला मंदिरामध्ये. ते बघून प्रभू म्हणले की आपल्याला पण हे शिकलं पाहिजे. आपल्या काही शिष्यांना प्रभू सांगितलं. मग त्यानंतर प्रभूंचे दोन शिष्य गेले श्री संप्रदायाच्या भक्तांना भेटले आणि त्यांना यज्ञ वगैरे शिकून आले आणि त्यातून कसं विधी काय आणि गोपाल